नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. बाल दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी आज राष्ट्रपती भवनात सांस्कृतिक केंद्रात वेगवेगळ्यो शाळा आनी संघटनांमधल्या भुरग्यांकडेन संवाद साधलो. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मू हाणी म्हळां की भुरगीं ही राष्ट्राची फुडार आसात आनी तांकां आत्मविश्वासू आनी जबाबदार नागरीक करप गरजेचें आसा. राष्ट्रपतींनी भुरग्यांकडे कांय खोशयेचे खीण शेअर केले आनी कांय जाणांनी वंदे मातरम गायले तर कांय जाणांनी कविता वाचल्यो. बाल दिसा निमतान आज नवी दिल्लीच्या आकाशवाणी भवनात लिली फिल्माचे खाशेले प्रदर्शन घडून हाडले. आकाशवाणी न्यूजाकडेन उलयतना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी हांणी सांगले की भुरग्यांक तांच्या जिवितात बऱ्यो संवयी आपणावपाक आनी शिकपाक मजा करपाक प्रेरणा दिवप अशें दाखोवचे. वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र फिल्म निर्मात्यांकडेन सहकार्य करपाक खोशी आसा अशें द्विवेदी हांणी सांगले. वेव्स एक प्लॅटफॉर्म तयार करतात जो येणावळ पळोवप्यांचेर आदारीत आसा अशी माहिती तांणी दिली. तशेंच हो उपक्रम फक्त सृजनशील प्रतिभेक आदार दिताच पूण प्रेक्षकां खातीरूय सामुग्रीची निवडूय विस्तृत करता अशें तांणी मुखार सांगलें. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी विशाखापट्टणमांत 30व्या सीआयआय भागीदारी शिखर परिशदेचें उक्तावण केलें. भारतीय उद्योग महासंघान भारत सरकार आनी आंध्र प्रदेश सरकाराच्या भागीदारीत 2 दिसांचो हो कार्यक्रम आयोजित केला. आपल्या उलोवपात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणाखाला भारत वेगान एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदेता. तांणी नमूद केले की भारत जगातली तिसरी सगळ्यात व्हड अर्थव्यवस्था जावपाच्या मार्गार आसा आनी एक प्रमुख स्टार्टअप हब म्हणून वाडटा.
Developed economy, every big companies want to invest in Andhra Pradesh. That is because of to attract the investors. This is the right time for you to invest in the fastest growing economy of the world. You have come in the right time. You have come to the right place. You have come with the right ideas. That means the success is going to be yours.
बिहारात जाल्ल्या वेंचणुकेंत लोकांनी एनडीए सरकाराक स्पश्ट बहुमत दिल्ल्या खातीर गोंयचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार हांकां परबी भेटयल्या.
आमचे नितीश कुमार जी मुख्यमंत्री बिहार या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. बिहारच्या जनतेचे हांव आभार व्यक्त करता की त्यांच्यानी एनडीए पहिले फावटी हेजे म्हणले स्पष्ट बहुमत निवडणुका ही विकासा खातीर आशिल्ली निवडणुका आसा. जे जनता पार्टीचे डबल इंजिनचे सरकार सदोदीत विकासाच्या आधाराचेर इलेक्शन जाता आनी बिहारातल्या पुराय जनतेत मोदीजीच्या नेतृत्वाचेर आनी नितीश कुमारजीच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून क्लीन स्वीप म्हणजे 200+ सीट हे एनडीए खातीर दिल्या. हे खूप व्हड बहुमत असा. हांव खरोखर परत एकदा म्हणजे देशातल्या आणि बिहारातल्या जनते दाखवून दिल्या की हाज्या फुडल्यो निवडणुका ह्यो विकासा खातीर जात.
नवी दिल्लीतल्या 24व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांणी उर्जा मंत्रालयाच्या मंडपाचे उक्तावण केले. माध्यमांकडे उलयतना नायक हांणी म्हळे की हो मंडप देशाच्या विकसित जात आशिल्ल्या उर्जा प्रवासाची एक शक्तिशाली काणी सादर करता जो एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेक प्रतिबिंबित करता. हो मंडप पारंपारीक उर्जेपासून स्वच्छ उर्जेकडेन भारताची प्रगती आनी नागरिक केंद्रीत तंत्रज्ञान चलित समावेशक आनी शाश्वत उर्जा परिसंस्थेकडेन भारताच्या वाटचालीचे प्रदर्शन करता. युवक विद्यार्थी आनी उर्जा व्यावसायिकांक पॉवर मंडपाक भेट दिवपाचे आवाहन करतना मंत्र्यांनी म्हळें की हो मंडप एक प्रेरणादायी तंत्रज्ञान समृद्ध वातावरण प्रदान करता जे पर्यटकांक स्वच्छ विश्वासार्ह आनी फुडारा खातीर तयार उर्जेकडेन देशाचे संक्रमण आनी फाल्यांचे नाविन्या खातीर संदी समजून घेवपाक मदत करतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां गुजरात भेटीर आसात. ह्या भेटी वेळार मोदी मुंबय अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉराच्या प्रगतीचो आढावो घेवपाक सुरतामधल्या निर्माणाधीन बुलेट ट्रेन स्टेशनाक भेट दितले आनी खुबशा प्रकल्पांचे उक्तावण करतले तशेंच बुन्याद घालतले. बेरुतातल्या भारतीय दूतावासान लेबनीज राष्ट्रीय नाट्यगृहात आयोजित केल्ल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 200+ चड लोकांनी भाग घेतलो. ह्या कार्यक्रमात उलयतना लेबनॉनातले भारतीय राजदूत नूर रेहमान शेख हांणी गीता महोत्सवाचे म्हत्व अधोरेखित केले. भारतीय समुदाय आनी दूतावासातल्या सदस्यांनी गीतेवेले तांचे विचार मांडले. जागतिक गोडेमूत दिसा निमतान जागतिक भलायकी संघटनेच्या आग्नेय आशिया प्रदेशान गोडेमुताच्या वाडट्या वजाक फुडो करपाक बेगोबेग आनी समन्वीत कृती करपाचे आवाहन केला. ढाकात जाल्ल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अतुन दास राहुल पावरिया आनी यश्ती भोगे हांच्या दादल्या रिकर्व पंगडान दक्षिण कोरियेचो 5-8-4 पराभव करून भांगरा पदक जिखले. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस छत्तीसगड आनी मध्य प्रदेशात थंडीची ल्हारां पडपाचो अदमास दिला. तशेंच फुडल्या 2-3 दिसांत ईशान्य भारत आनी उत्तर प्रदेशात उथळ ते मध्यम धुके पडटले असो अदमास उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.